विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करत आहे पुणे वृत्तांत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं अहमदाबादहून लंडनला जाणारं एक प्रवासी विमान आज रहिवासी भागात कोसळलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी असे एकंदर 242 जण होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसंच नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मंत्री राममोहन रायडू आणि आपण स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. विमान वाहतूक आणि आपत्कालीन प्रतिसाद दलांना आवश्यक निर्देश दिले असून बचाव पथकं तैनात करण्यात आली असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी समाज माध्यमांवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी प्रार्थना केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळा आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकांनी बस नियमावलीचं काटेकोर पालन करावं असे निर्देश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल दिले. पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. विद्यार्थ्यांची ने आण करणारी बस आणि इतर वाहनात सीसीटीव्ही लावणं अनिवार्य करावं, शाळेच्या बसमध्ये 6 वर्षांखालील मुलांना ने आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, वाहनचालक, वाहक, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करून घ्यावी, बसचा चालक प्रशिक्षित आहे का याचीही खात्री शालेय परिवहन समितीनं करावी असे निर्देश अमितेश कुमार यांनी दिले. खासगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा असंही अमितेश कुमार म्हणाले. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांचा आज 25वा स्मृतिदिन आहे. आपल्या खुमासदार विनोदी लेखनातून वाचकांना दिलखुलास हसायला लावणारे, आपल्या संगीतातून रसिकांवर मोहिनी घालणारे आणि अनेक सामाजिक कार्यांना पाठबळ देणारे पु ल देशपांडे यांच्या नावाचं गारुड आजही नव्या पिढीवर कायम आहे. पुलंना अभिवादन करण्यासाठी आज पुण्यामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुलंच्या पुस्तकांचं अभिवाचन, त्यांच्या नाटकांचं गाण्यांचं सादरीकरण, त्यांच्या लेखनकार्यावर आणि एकूण व्यक्तिमत्वावर आधारित परिसंवाद अशा विविध माध्यमातून पुलंचं स्मरण केलं जात आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपायुक्तांच्या पदभारामध्ये बदल केले आहेत. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त पदाची जबाबदारी प्रसाद काटकर यांच्याकडे देण्यात आली आहे. काटकर यांच्याकडे निवडणूक विभाग तसंच विधिमंडळ कामकाज समन्वयाची जबाबदारीही असणार आहे. प्रशांत ठोंबरे यांच्याकडे असलेला आकाशचिन्ह विभागाचा पदभार काढून त्यांच्याकडे परिमंडळ 4 आणि दक्षता विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. सोमनाथ बनकर यांच्याकडे सुरक्षा, झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन आणि महापालिका वसाहती व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत शासकीय कामानिमित्त नागरिक अनेकदा अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येत असतात. या भेटीसाठी महापालिकेनं निश्चित वेळ निर्धारित केली आहे, मात्र यावेळेत अधिकारी जागेवर नसल्याच्या तक्रारी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागानं भरारी पथकाची नेमणूक केली आहे. डॉ श्याम मुडे यांची डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे 18वे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून भूगर्भशास्त्र या विषयामध्ये पीएचडी पदवी संपादन केली आहे. खरीप हंगामामध्ये डीएपी म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच एसएसपी, ट्रिपल सुपर फॉस्फेट म्हणजे टीएसपी आणि एनपीके या पर्यायी खतांचा वापर करावा असं आवाहन पुणे कृषी विभागानं केलं आहे. पर्यायी खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो, तसंच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं पुणे जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी म्हटलं आहे. गुलटेकडी परिसरातील गंगाधाम चौकात सतत अपघात होत असतानाही पुणे महापालिका तिथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यामध्ये अपयशी ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीनं केला आहे. याविरोधात पक्षाच्या वतीनं आज महापालिकेमध्ये आंदोलन करण्यात आलं. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल 30, पूर्णांक 7 आणि किमान 23.9° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उद्याही दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.